मित्र हो, आपण सगळा पापी शेतस, ही बाब आपले माहित से। आपण असं का बरं वागतस? त्याले कारण एकच से, स्वभावले औषध नाही। चांगलं कराले जाओ तो आपला हातेगाई वाईटच व्हस। त्यानं कारण आपलं मन पापी से, कवय आपला हातेगाई चोरी व्हस, मग का हात तुळा नाका? नाही, एक हात कधी तोळा तर दुसरा चोरी करायला लागी जाई। कारण चोरी करायची इच्छा आपला मन मातू नयेस। पाप असच रास, हात कधी घाण झायात तर पाणी मा धुईसनी स्वच्छ करता येतस, पण घाण असा पापी आत्मा कोणता पाणी गाई दुशात? कसा काय त्याला स्वच्छ करशात? दिनभर आंघोळ करी तो कदाचित शरीर शुद्ध होई, पण मन नाही। आत्मा नाही आपला अंतकरणमा दुष्ट बुद्धीसे, म्हणीसनी मनमा वाईट विचार येतस आणि तोंडावाटे घाण शब्द बाहेर पडतस। वाघ देखिलच होई तुम्ही, त्यांना अंगवर काया पट्टा राहतस। आते नदीवर खडकवर घसडीसन त्याले त्या पट्टा काढी टाकता येतील का? नाही। का बर? कारण त्या पट्टा त्यांना अंगवर रंगाळेल नाहीत किंवा चिकटायला नाहीत, त्या त्यांना अंगमातूनच येईल शेतस। वाघ काही आपला कातडणारा रंग बदलू शकत नाही। आपला पापी बी असाच शेतस, आपण वाईट असं करतस त्यामुळे आपला अंतकरणमा दुष्टताच दिखीयस। आपलं अंतकरण कसं बदली? काही जण सांगतस वाईट करू नका, पण अंतकरण कसं बदली असं कोणीच सांगत नाही। वाघ गायासारखा अंबर फुळी का? आजपासून मी गवत खासू असं वाघ सांगी का? नाही। वाघनी बकरी करानं देवले शक्यशे। आजपासून मी चांगलंच रक करसू असं आपले बी म्हणता येणार नाही। आपलं अंतकरण बदलानं, चांगल्या गोष्टीनी इच्छा पैदा करानं, हाय बी देवले जमू शकस। चोरले पकड त्याले शिक्षा कधी करी तर तो कदाचित चोरी करानं सोडी देई, पण चोरी करानी त्यांनी इच्छा कोण सोडी? देवलेच ते शक्य शे। मित्रसो, हा शुभ संदेश तुम्हाला करतास से, हमना हृदयमातून वाईट गोष्टी दूर करणारा एकच से, तो आपले सरळ रस्ता देखाळस। तो देवना एकुलता एक पोऱ्याशे, त्यानं नाव से येसू। आमले प्रत्येकले नव हृदय देवानी शक्ती त्यानामासे, मग आपला हातेगाई चांगलं तेच होई। तुमनं अंतकरण आत्तेच बदलो अशी प्रभू येसूनी इच्छा से। वाट देखानी गरज नाही, काय करान ते ऐका। तुमना पापे त्याले सांगा, त्या सोडी द्या, मांगे वया, मन वाईट अंतकरण बदल, ते चांगलं करी टाक असं येसूले सांगा। तुना स्वतःना आत्मा प्रभू मनामा घाल असं सांगा। पाप पासून मांगे वैनात व परमेश्वरवर विश्वास ठेवा तर तो असं करी। येसू परमेश्वर पृथ्वीवर एक दिवस परत येणार से, तवय तो सगळं कसं बदली टाकी। तवय वाघ गायसारखं वागी, लांडगा आणि कोकरू एक जागी पाणी पितीन। या वरतीन परमेश्वर येसून सामर्थ्य केवळ मोठं से यांनी कल्पना येस। वाघनी गाय करानं हाय तो नवलच से, पण त्यानातून माणूसनं अंतकरण बदलानं कितलं चमत्कारिक से।